आप सुन रहे हो बेस्ट ऑफ मॉर्निंग नंबर वन विद आरजे रुद्रा ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बजाते रहो
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा है तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये। आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये हर किसी को नहीं मिलती यहाँ हार न्यूजीलैंड से,
हर किसी को नहीं मिलती यहाँ हार वर्ल्ड कप में, हर किसी को नहीं मिलती यहाँ हार न्यूजीलैंड से। इंडिया है वो जिसको है मिली बार बार न्यूजीलैंड से।
Yes, इस बेसुरे गाने के पीछे रीजन यही है, आपको जरा इतिहास बताए। 16 सितंबर 2007 होता वर्ष जो हान्सबर्ग होता स्टेडियम 10 धावांनी नमवला न्यूझीलंड न भारताला। 25 फेब्रुवारी 2009 रोजी आपल्याला हरावं लागलं 7 विकेटनं। 27 फेब्रुवारी 2009 रोजी परत आपल्याला हरावं लागलं 5 विकेटनं। 11 सप्टेंबर 2012 साली चेन्नई मध्ये अक्षरशः आपल्या कॅप्टनच्या गावामध्ये आपल्याला हरावं लागलं। तसं गाव ते नाही आहे खरं पाहायला गेलं तर, पण चेन्नई सुपर किंग्ज मध्ये ना तो म्हणून आपलं असो विनोद नको इथे, ठीक आहे। चेन्नई मध्ये सुद्धा आपल्याला एका धावेने हरावं लागलं अक्षरशः। आणि 15 मार्च 2016 म्हणजे गत सगळ्या वर्षांचा वचपा आपण काढतो की काय असं वाटत होतं आपली बॉलिंग स्टाईल पाहून, पण नागपूरमध्ये अवघ्या 47 वर्षांनी कसलं 47 रनांनी आपल्याला हरावं लागलं। किती मोठं दुःख आहे हे डेफिनेटली। आणि अपेक्षा सगळ्यांनाच होत्या कारण पहिली मॅच होती टीम इंडियाची, आणि टी ट्वेंटी रँकिंगमध्ये जसं आपलं नेहमीच डिस्कशन होत असतं की बाबा रे टीम इंडिया नंबर 1 वर आहे, आणि अशा टीमनं हरणं म्हणजे जर असा मोठा धक्का बसणं अत्यंत साहजिक आहे। इकडे बऱ्याचशा लोकांचे कॉल्स येत आहे, काही लोकांचे सांत्वनपर फोनसुद्धा आहेत की इट्स ओके, माझं सांत्वन नाही टीम इंडियाचं सांत्वन की इट्स ओके पहिली मॅच आपण हरलो नो प्रॉब्लेम, पण पुढल्या मॅच जरा जिंका आपल्याला वर्ल्ड कप आपल्याकडे आणायचा आहे। ऑल द बेस्ट, तुम कर सकते हो, कम ऑन।
सुनते रहो बेस्ट ऑफ मॉर्निंग नंबर 1 विथ आरजे रुद्रा ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बजाते रहो।